आकाशवाणी मुंबई कौस्तुभ विरकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. देशातल्या 20 ते 30 वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं आवाहन त्यांनी केलं. कार्डियक इमेजिंग आणि क्लिनिकल कार्डिओलॉजी या विषयावरच्या तिसऱ्या जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी काल ते मुंबईत बोलत होते. इमेजिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी लागणारी आधुनिक वैद्यकीय उपकरणे देशात तयार झाली तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल असं ते म्हणाले. हृदयरोग आणि त्यासाठी लागणारं रोगनिदान खर्च आयुष्यमान भारतसारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल असंही राज्यपाल म्हणाले. प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एम एस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला. स्वामीनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केलं. देशानं एक दूरदर्शी व्यक्ती गमावला असून ज्यांचं योगदान नेहमीच सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे. आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोला इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातलं 2 दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ तसंच शिवापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन, बोरगाव मंजू इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजनाच्या आणि अकोला जिल्ह्यातल्या शहीदांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. अकोल्यातल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते वणीकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कांदे आणि टॅमॅटो त्यांच्या मोटारीसमोर फेकून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. कांदा आणि टॅमॅटोच्या घसरत्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत 300 कोटींचे 150 किलोपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. नाशिक रोडवरील शिंदेगाव एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्सच्या फॅक्टरीवर छापेमारी करून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबईसह देशाच्या वेगवेगळ्या भागातून 12 जणांना आतापर्यंत अटक केली असून नाशिक ड्रग्सचा पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपासही मुंबई पोलीस घेणार आहेत. गडचिरोली पोलिसांसमोर रजनी उर्फ कलावती सय्यमा वेलादी या महिला नक्षलवाद्यांना आज आत्मसमर्पण केलं. तिच्यावर 11 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 2009 छत्तीसगडमधल्या फरसेगड दलामध्ये ती भरती झाली होती. 4 चकमकी, 1 खून आणि 1 जाळपोळीच्या गुन्ह्याची तिच्या नावावर नोंद आहे. आत्मसमर्पण योजनेअंतर्गत तिला 4.5 लाख रुपयांची मदत करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या खर्चाचं नियोजन फेब्रुवारी अखेरपर्यंत करून आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ही व्यवस्था बळकट करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. ते जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, विशेष घटक योजना, काळमवाडी धरणाची गळती या विषयांचाही आढावा घेतला. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीनं बॅडमिंटन दुहेरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या क्रिकेट संघानंही अफगाणिस्तानला नमवून सुवर्णपदक मिळवलं. महिला आणि पुरुषांच्या संघानं कबड्डीमध्ये आणि ओजस देवतळे तसंच ज्योती सुरेखा वेंडम यांनी कंपाऊंड तिरंदाजीमध्ये या सुवर्णपदक पटकावलं. आतापर्यंत या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी 28 सुवर्णपदकांसह एकूण 103 पदकं जिंकली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन केलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.